चीनी मंडी .com पॉडकास्ट।
25 लाखापर्यंतचे TDS न भरल्याने करदात्यांद्वारे कारवाई केली जाऊ शकत नाही। कर रोखण्याचा हेतुपूर्वक केलेला प्रयत्न उत्पन्नाचा परतावा देण्यास अपयशी आणि 25 लाखांच्या मर्यादेपर्यंत सरकारी तिजोरी TDS न भरल्याची प्रकरणं याबाबतीत करदात्यांद्वारे कोर्टासमोर साधारणपणे फौजदारी खटला भरला जाणार नाही असं परिपत्रकात सांगितलं आहे। या निर्देशाला करखटला कमी करण्याच्या दृष्टीनं एक मोठी खेळी म्हणून पाहिलं जात आहे आणि कायदेशीर कारवाईपासून असंख्य निर्धारकांना वाचवलं जाईल। 9 सप्टेंबरच्या परिपत्रकात म्हटलं आहे की जमा झालेल्या पुराव्यांच्या आधारे खटला भरणं ही गुन्हेगारी कारवाई आहे आणि कर चुकवल्याचा गुन्हा वाजवी संशयाच्या पलीकडं सिद्ध होणं आहे। केवळ पात्र प्रकरणांवर खटला चालवला जावा हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं नवीन निकष घातले आहेत। स्रोतवर कर न भरल्यास 25 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेची मुदत देय तारखेपासून 60 दिवसांपेक्षा कमी असेल तर सामान्य परिस्थितीत खटल्यासाठी कारवाई केली जाणार नाही। प्रत्येक प्रकरणातील विशिष्ट तथ्य आणि परिस्थितीच्या आधारे नेहमीच्या थकबाकीदारांसारख्या अपवादात्मक घटनांच्या बाबतीत 2 मुख्य आयुक्त किंवा आयकर विभागाचे महासंचालक यांच्या आधीच्या मान्यतेवरच खटला चालवला जाऊ शकतो असं त्यात म्हटलं आहे। या घटनांवर IT कायद्याच्या कलम 276B अंतर्गत कारवाई केली जाते। मुद्दाम खटल्यापासून बचाव करण्याच्या प्रयत्नांची प्रकरणं ज्या योगे चुकवायला मिळालेली रक्कम किंवा कमी अधिकृत उत्पन्नावर कर रुपये 25 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तेथे 2 मुख्य आयुक्तांच्या किंवा संचालकांच्या मागील प्रशासकीय मान्यता वगळता खटल्याची कारवाई केली जाणार नाही असं कर विभागाचे जनरल म्हणाले। या घटनांवर IT कायद्याच्या कलम 276C(1) अंतर्गत कारवाई केली जाते। त्याचप्रमाणे ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मागील प्रशासकीय मान्यता वगळता कर रक्कम 25 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकत नाही। उत्पन्नाचा परतावा देण्यात अपयशी ठरल्याच्या या घटनांवर IT कायद्याच्या कलम 276C(c) अंतर्गत कारवाई केली जाते। IT विभागासाठीच्या ठरवलेल्या धोरणानुसार परिपत्रक तत्काळ अंमलात आणलं जाईल आणि ज्या तक्रारी अद्याप नोंदवलेल्या नाहीत अशा सर्व प्रलंबित प्रकरणांवर लागू होतील।